राग सूही महला पंजवा अष्टपदियां कर नौवा एक ओंकार सतगुरु प्रसाद जिन जिथिया मन रहसी है क्यों पाई है तिन संग जियो संत सज्जन मन मित्र से लाइन प्रभ स्यो रंग जियो तिन स्यो प्रीत ना टूटे कबहु ना होवे भंग जियो पार ब्रह्म प्रभ कर दया गुण गावा तेरे नित जियो आए मिलो संत सज्जना नाम जप है मन मित जियो रहाओ देखै सुने ना जाने माया मोहया अंध जियो काकी देहा विनसनी कूड़ कमावे धंध जियो नाम त्यावे से जिन चले गुर पूरे संबंध जियो हुक्मे जोग में आया चलन हुक्म संजोग जियो हुक्मे परपंच पसरिया हुक्म करे रस भोग जियो जिसनो करता विसरै किसह विछोड़ा सोग जियो आप लड़े प्रभ पाणिया दरगाह पैंदा जाए जियो एथे सुख मुख उजला इको नाम त्याए जियो आदर दिता पार ब्रह्म गुर सेविया सत पाए जियो थान तनंतर राव रहिया सर्ब जिया प्रतपाल जियो सच खजाना संचया एक नाम धन माल जियो मन ते कबहु ना विसरे जा आपे हुए दयाल जियो आवन जाना रह गए मन बुठा निरंकार जियो सा का अंत ना पाई है ऊंचा अगम अपार जियो जिस प्रभ अपना विसरे सो मर जमे लख वार जियो साच नेहो तिन प्रीतमा जिन मन बुठा आप जियो गुण सांझी तिन संग बसे आठ पहर प्रभ जाप जियो रंग रते परमेश्वर है बिनते सगल संताप जियो तू करता तू करनहार तू है एक अनेक जियो तू समरथ तू सर्ब मैं तू है बुद्ध विवेक जियो नानक नाम सदा जपी भगत जना की टेक जियो राग सूई महला पंजवा अष्टपदिया घर दसवा काफी एक ओंकार सतगुरु प्रसाद जे भुली जे चुकी साई ती तिहिंजी कांडिया जिन्ना ने हो दुजाने लगा चूर मरहो से वांडिया थौना छोडो कंस पासरा सदा रंगीला लाल प्यारा एहो मिहिंजा आसरा रहाओ सज्जन तू है सैन तू मैं तुझ ऊपर बहु मानिया जा तू अंदर ता सुखे तू निमानी मानिया जे तू तुठा कृपा निदान ना दूजा वे खाल एहा पाई मूं दा तड़ी नित हिरदै रखा संभाल पाव जलाई पंध तो नैनी दर्श दिखाल श्रवणी सुनी कहानिया जे गुर की वै कृपाल किती लख करोड़ प्रिये रोम ना पुजन तेरिया तू साही हूं साह तो कह ना सका गुण तेरिया सहिया तऊ असंख मन्यो हब वधानिया एक पूरी नदर निहाल दे दर्श रंग मानिया जय जिथे मन धीरी है किले विक वंजन दूरे सो क्यों विसरै माओ मैं जो रहया पर पूरे हुए नमाणी तै पई मिलिया सहज सुपाए पूर्व लिखिया पाया नानक संत सहाय तू ही महला पंजवा सिमरत बेद पुराण पकारन पोथिया नाम बिना सब कूड़ गाली होशिया नाम निदान अपार भगता मन वसै जन्म मरण मोह दुख साधु संग नसै रहाउ मोहे बाद अहंकार सर पर रुनिया सुख न पायन मूल नाम विशुनिया میری میری تار بندن بندیا نرک سرگ اوتار مایا تندیا سوجت سوجت سوج تت بیچاریا نام بنا سکھ ناہی سر پر ہاریا آوہ جاہی انیک مر مر جنمتی بن بوجے سب واد جونی پرمتی جن کو پئے دیال تن سادھو سنگ پیا امرت ہر کا نام تنی جنی جپ لیا کھوجہ کوٹ اسنکھ بہت انت کے جس بجائے آپ نیڑا تس ہے وسر ناہی داتار اپنا نام دے گن گاواں دن رات نانک چاؤ اے راگ سوئی محلہ پہلا کچھ جی ایک اوہنکار ستگر پرساد مانی کچھ جی اما ون دوسڑے ہوں کیوں سہورا ہن جاؤں جیو ایک دو ایک چڑندیاں کون جان میرا ناؤں جیو جنی سکی سہورا ویا تے امبی شاوڑی اے جیو تے گن مانینا آمنی ہوں کہ جی دوست رہوں جیو کیا گن تیرے وتھراں ہوں کیا کیا کنا تیرا ناؤں جیو اکت ٹولنا امبڑا ہوں سد قربان تیرے جاؤں جیو سوئنا روپا رنگلا موتی تے مانک جیو سی وستو سہ دتیاں میں تین سیوں لایا چیت جیو مندر مٹی سندڑے پتھر کی تیرا آس جیو ہوں اینی ٹولی پلیس تس کنت نہ بیٹھی پاس جیو امبر کنجا کرلیاں بگ بیٹھے آئے جیو سات ان چلی سہرے کیا منہ دیسی اگے جائے جیو ستی ستی چال کیا پلی واٹڑی آس جیو تے سہ نالو متیس دکھا کو تری آس جیو تد گن میں سب اوگنا ایک نانک کی ارداس جیو سب راتی سہاگنی میں دوہاگن کائی رات جیو سوئی محلہ پہلا سچ جی جاں توں تاں میں سب کو توں صاحب میری راس جیو تدے انتر ہوں سکھ وساں توں انتر ساباس جیو پانے تخت وڈائیاں پانے پیخ اداس جیو پانے تھل سر سرو ہے کمل پھلے آکاس جیو پانے پوجل لنگی ہے پانے منج پریاس جیو پانے سو سہو رنگلا صفت رتا گنتاس جیو پانے سہو پیہاولا ہوں آون جان مئی آس جیو توں سہو اگم اتولوا ہوں کہہ پئی آس جیو کیا مانگو کیا کہہ سنی میں درشن بھوک پیاس جیو گر شبدی سہو پایا سچ نانک کی ارداس جیو سوہی محلہ پنجواں گنونتی جو دیسے گر سکھڑا تس نو نو لاگو پائیں جیو آکھاں برتھا جی کی گر سجن دے ملائے جیو سوئی دس پدیسڑا میرا من انت نہ کاہوں جائے جیو ایہو من تے کو دیو ساں میں مارگ دیو بتائے جیو ہوں آیا دور ہوں چل کے میں تکی تو سرنائے جیو میں آسا رکھی چت مہ میرا سب دکھ گوائے جیو ات مارگ چلے پائیڑے گر کہے سو کار کمائے جیو تیاگے من کی متڑی وسارے دوجا پاؤ جیو ایو پاوے ہر در ساوڑا نہ لگے تتی واؤ جیو ہوں آپ ہوں بول نہ جاندا میں کہیا سب حکماؤ جیو ہر بھگت خزانہ بخشیا گر نانک کی آپ ساؤ جیو میں بہڑ نہ کرشنا بکھڑی ہوں رجا ترپت اگائے جیو جو گر دیسے سکھڑا جس نو نم لاگو پائیں جیو राग सूही संत महला पहला कर पहला एक ओंकार सतगुर प्रसाद पर जोबन मैं मत पेयड़े घर पहुनी बलराम जीओ मैली अवगण चेत बिन गुर गुण ना समावनी बलराम जीओ गुण सार न जानी परम पलानी जोबन बाद गुआया वार घर दर दर्शन नहीं जाता फिर का सहज ना पाया सतगुर पूछना मार्ग चाली सूती रहन विहानी नानक बाल पनरा देपा बिन फिर तन कुमलानी बाबा मैं वर दे मैं हर वर पावे तिस की बलराम जीओ रव रहिया जुग चार त्रि भवन बाणी जिसकी बलराम जीओ त्रि भवन कंत रवै सुहागण अवगण वंती दूरे जैसी आसा तैसी मनसा पूर रहिया परपूरे हर की नार सो सर्व सुहागण रांड ना मैलै विसे नानक मैं वर साचा पावै जुग जुग प्रीतम तैसे बाबा लगन गनाए हम भी वन्या सोहरे बलराम जीओ साहा हुकुम रजाए सो ना तले जो प्रभ करे बलराम जीओ किरत पया करते कर पाया मेट ना सके कोई जानी ना उन्दरै ने केवल रव रहिया तेहो लोई माए नरासी रोए वछुनी बाली बालै हेते नानक साच शब्द सुख महली गुर चरणी प्रभ चेते बाबुल जितड़ी दूर ना आवे घर पेयै बलराम जीओ रहस्ती वेख हजूर फिर रावी घर सोहियै बलराम जीओ साचे फिर लोड़ी प्रीतम जोड़ी मत पूरी प्रधानी संजोगी मेला खान सुहेला गुणवंती गुर ज्ञानी सत संतोख सदा सच पल्ले सच बोले फिर पाई नानक बिछड़ ना दुख पाए गुरमत अंक समाई राग सूही महला पहला शंत कर दूजा एक ओंकार सतगुर प्रसाद हम घर साजने आए साचे मेल मलाए सहज मलाए हर मन पाए पंच मिले सुख पाया साई वस्त प्राप्त होई जिस सेती मन लाया अन दिन मेल भया मन मानिया घर मंदर सुहाई पंच शब्द तुन अनहद वाजी हम घर साजने आए आवहु मीत प्यारी मंगल गावहु नारी सच मंगल गावहु तां प्रभ पावहु सोहि लड़ा जुग चारी अपने घर आया थान सुहाया कार्य शब्द सुवारी ज्ञान महारस नेत्री अंजन त्रि भवन रूप दिखाया सखी मिलो रस मंगल गावहु हम घर साजने आया मन तन अमृत भिन्ना अंतर प्रेम रतन्ना अंतर रतन पदार्थ मेरे परम तत् विचारु जंत भेख तू सफले उदाता सिर सिर देवन हारु तू जान ज्ञानी अंतर जामी आपे कारण कीना सुनो सखी मन मोहन मोहिया तन मन अमृत पीना आत्म राम संसारा साचा खेल तुम्हारा सच खेल तुम्हारा अगम अपारा तुद बिन कौन बुझाए सिद्ध साधक सियाने केते तुझ बिन कवन कहाए काल बिकाल पये देवानी मन राखिया गुर ठाए नानक अवगण शब्द जलाए गुण संगम प्रभ पाए राग सूही महला पहला कर तीजा एक ओंकार सतगुर प्रसाद आवो सजना हो देखा दर्शन तेरा राम कर अपन लै खड़ी तक्का मैं मन चाहू कनेरा राम मन चाहू कनेरा सुन प्रभ मेरा मैं तेरा परवासा दर्शन देख पई ने केवल जन्म मरण दुख नासा सगली जोत जाता तू सोई मिलिया भाई सुभाई नानक साजन को बल जाइए साच मिले घर आई घर आए अड़े साजना ता तन खरी सरसी राम हर मोहे अड़ी साच शब्द ठाकुर देख रहंसी राम गुण संग रहंसी खरी सरसी जहां रावी रंग रात अवगुण मार गुणी घर छाया पूरे पुरख बधाते तस्कर मार बस्ती पंचायन अदल करेगी चारी नानक राम नाम ने सतारा गुरमत मिलह प्यारी वार पायाड़ा बालड़िए आसा मनसा पूरी राम फिर रावे अड़ी शब्द रली रव रहया नह दूरी राम प्रभ दूर ना होई घट घट सोई इसकी नार सबाई आपे रसिया आपे रावे ज्यों तिस दी वडियाई अमर अडोल अमोल अपारा गुरपूरे सच पाईए नानक आपे जोग संजोगी नदर करे लिवलाईए फिर उचड़िए माडड़िए एहो लोआ सिर ताजा राम ओम विष्णु भई देख गुणा अनहद शब्द अगाजा राम शब्द विचारी करनी सारी राम नाम निशानो नाम बिना खोटे नहीं ठाहर नाम रतन परवानो पात मत पूरी पूरा परवाना ना आवे ना जाती नानक गुरमुख आप पछाण प्रभ जैसे अवनास्ती एक ओंकार सतगुर प्रसाद राग सूही संत महला पहला घर चौथा जिन किया तिन देखिया जग तंदड़ै लाया दान तेरे घट चानना तन चंद दी पाया चंदो दे पाया दान हर कै दुख अंधेरा उठ गया गुण जन्य लाड़े नाल सोहै परख मोहनीय लया विवाह हुआ शोभ सेती पंच शब्दी आया जिन किया तिन देखिया जग तंदड़ै लाया हौ बलिहारी साजना मीता वरीता एहो तन जिन स्यों गाडिया मन लियड़ा दीता लिया ता दिया मान जिन स्यों से सज्जन क्यों विसरह जिन दिस आया होहे रलिया जी सेती गहर है सगल गुण अवगुण ना कोई होहे नीता नीता हौ बलिहारी साज ना मीता अवरीता गुणा का हुए वासला कद वास लीजै जे गुण होवन साजना मिल सांझ करीजै सांझ करीजै गुणा केरी छोड़ अवगण चलिए पहरे पटंबर कर अडंबर अपना पिड़ मलिए जिते जाए बहिए भला कहिए चोल अमृत पीजे गुणा का हुए वासुला कद वास लीजे आप करे किस आखिए होर करे ना कोई आखण ता को जाइए जे भूलड़ा होई जे होए भूला जाए कहिए आप करता क्यों भुले सुने देखे बाज कहे दान अनमंगिया देवे दान दे दाता जग विधाता नानका सच सोई आप करे किस आखिए होर करे ना कोई तू ही महला पहला मेरा मन राता गुण रवे मन पावे सोई गुर की पौड़ी साच की साचा सुख होई सुख सहज आवे साच पावे साच की मत क्यों तले इशनान दान सुग्यान मज्जन आप अशल्यो क्यों छले परपंच मोह बेकार थाके कूड़ कपट ना दोई मेरा मन राता गुण रवे मन पावे सोई साहिब सो सलाही है जिन कारण किया मैल लागी मन मैल है किने अमृत पिया माथे अमृत पिया एहो मन दिया गुर तह मोल कराया आपनड़ा प्रभ सहज पछाता जा मन साचे लाया तिस लाल गुण गावा जे तिस पावा क्यों मिले हुए पराया साहिब सो सलाही है जिन जगते पाया आए गया की ना आयो क्यों आवे जाता प्रीतम सिंह मन मानिया हर सेती राता साहिब रंग राता सच की बाता जिन बिंब का कोट उसारिया पंच भू नायको आप सरंदा जिन सच का पिंड सवारिया हम अवगुण यारे तू सुन प्यारे तुद भावे सच सोई आवन जाना ना थी है साची मत हुई अंजन तैसा अंजी है जैसा फिर भावे समझे सूझे जानिए जे आप जनावे आप जानावे मार्ग पावे आपे मनुआ लेवे कर्म स कर्म कराए आपे कीमत कौन अपेवे संत मंत पाखंड ना जाना राम हृदय मन मानिया अंजन नाम तिसे ते सूझे गुर शब्दी सच जानिया साजन होने अपने क्यों पर घर जाही साजन राते सच के संगे मन माही मन माही साजन करह रलिया कर्म धर्म सबाया अठ सत तीर्थ पुन पूजा नाम साचा पहाया आप साजे थाप वेख तिसे भाणा पाया साजन रंग रंगी लड़े रंग लाल बनाया अंधा आगू जे थी क्यों पादर जाने आप मुस्ते मत होशी है क्यों राह पछाण क्यों राह जावे महल पावे अंध की मत अंधली बिन नाम हर के कछ ना सूझे अंध बूढ़ो धंधली बिन रात चानन चाओ उपजे शब्द गुर का मन वसे कर जोड़ गुर पह कर बेनंती राह पादर गुर दसे मन परदेसी जे की है सब देश पर आया किस पै खोलो गंठड़ी दुखी भर आया दुखी भर आया जगत सबाया कौन जाने बिद मेरिया आवने जावने खरे डरावने तोट ना आवे फेरिया नाम विहूने ऊने चूने ना गुर शब्द सुनाया मन परदेसी जे थी है सब देश पर आया गुर महली घर अपने सो भरपुर लीना सेवक सेवा तां करे सच शब्द पतीना शब्दे पतीजे अंक पीजे सो महल महला अंतरे आप करता करे सोई प्रभ आप अंत नरंतरे गुर शब्द मेला तां सुहेला पा जंत अनहद बीना गुर महली घर अपने सो भरपुर लीना कीता क्या सालाही है कर वेख सोई तां की कीमत ना पवे जे लोचे कोई कीमत सो पावे आप जनावे आप भुल ना भुले जय जयकार करह तुद भाव है गुर कै शब्द अमुले हीनो नीच करो बेनंती साच ना छोड़ो भाई नानक जिन कर देखिया देवे मत साई राग सूही संत महला तीजा घर दूजा एक ओंकार सतगुर प्रसाद सुख सोहिलड़ा हर त्यावहु गुरमुख हर फल पावहु गुरमुख फल पावहु हर नाम त्यावहु जन्म जन्म के दुख निवारी बलिहारी गुरे अपने विटो जिन कार्य सब सवारी हर प्रभ कृपा करे हर जापहु सुख फल हर जन पावहु नानक कह सुनो जन भाई सुख सोहिलड़ा हर त्यावहु सुन हर गुण पीने सहज सुपाई ਗੁਰਮਤ ਸਹਿਜੇ ਨਾਮ ਤੇ ਆਏ, ਜਿਨ ਕੋ ਧੁਰ ਲਿਖਿਆ ਤਿਨ ਗੁਰ ਮਿਲਿਆ, ਤਿਨ ਜਨਮ ਮਰਨ ਭਉ ਭਾਗਾ, ਅੰਦਰੋਂ ਦੁਰਮਤ ਦੂਜੀ ਖੋਈ, ਸੋ ਜਨ ਹਰ ਲਿਵ ਲਾਗਾ, ਜਿਨ ਕੋ ਕਿਰਪਾ ਕੀਨੀ ਮੇਰਾ ਸਵਾਮੀ, ਤਿਨ ਅਨ ਦਿਨ ਹਰ ਗੁਣ ਗਾਏ, ਸੁਣ ਮਨ ਭੀਨੇ ਸਹਿਜ ਸੁਭਾਏ, ਜੁਗ ਮਹਿ ਰਾਮ ਨਾਮ ਨਿਸਤਾਰਾ, ਗੁਰ ਤੇ ਉਪਜੈ ਸ਼ਬਦ ਵਿਚਾਰਾ, ਗੁਰ ਸ਼ਬਦ ਵਿਚਾਰਾ ਰਾਮ ਨਾਮ ਪਿਆਰਾ, ਜਿਸ ਕਿਰਪਾ ਕਰੇ ਸੋ ਪਾਏ, ਸਹਿਜੇ ਗੁਣ ਗਾਵੇ ਦਿਨ ਰਾਤੀ, ਕਿਲ ਵਿਖ ਸਭ ਗਵਾਏ, ਸਭ ਕੋ ਤੇਰਾ ਤੂੰ ਸਭਨਾ ਕਾ, ਪਉ ਤੇਰਾ ਤੂੰ ਹਮਾਰਾ, ਜੁਗ ਮਹਿ ਰਾਮ ਨਾਮ ਨਿਸਤਾਰਾ, ਸਾਜਨ ਆਏ ਬੁੱਠੇ ਘਰ ਮਾਹੀ, ਹਰ ਗੁਣ ਗਾਵਹਿ ਤ੍ਰਿਪਤ ਅਗਾਹੀ, ਹਰ ਗੁਣ ਗਾਏ ਸਦਾ ਤ੍ਰਿਪਤਾਸੀ, ਫਿਰ ਭੂਖ ਨਾ ਲਾਗੈ ਆਏ, ਦਹਿ ਦਿਸ ਪੂਜ ਹੋਵੈ ਹਰ ਜਨ ਕੀ, ਜੋ ਹਰ ਹਰ ਨਾਮ ਧਿਆਏ, ਨਾਨਕ ਹਰ ਆਪੇ ਜੋੜ ਵਿਛੋੜੇ, ਹਰ ਬਿਨ ਕੋ ਦੂਜਾ ਨਾਹੀ, ਸਾਜਨ ਆਏ ਬੁੱਠੇ ਘਰ ਮਾਹੀ, ਇਕ ਓਅੰਕਾਰ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ, ਰਾਗ ਸੂਹੀ ਮਹੱਲਾ ਤੀਜਾ ਘਰ ਤੀਜਾ, ਭਗਤ ਜਨਾ ਕੀ ਹਰ ਜੀਉ ਰਾਖੈ, ਜੁਗ ਜੁਗ ਰੱਖਦਾ ਆਇਆ ਰਾਮ, ਸੋ ਭਗਤ ਜੋ ਗੁਰਮੁਖ ਹੋਵੈ, ਹਉ ਮੈਂ ਸ਼ਬਦ ਜਲਾਇਆ ਰਾਮ, ਹਉ ਮੈਂ ਸ਼ਬਦ ਜਲਾਇਆ ਮੇਰੇ ਹਰ ਪਾਇਆ, ਜਿਸ ਦੀ ਸਾਚੀ ਬਾਣੀ ਸੱਚੀ ਭਗਤ ਕਰਹਿ ਦਿਨ ਰਾਤੀ, ਗੁਰਮੁਖ ਆਖ ਵਖਾਣੀ, ਭਗਤਾਂ ਕੀ ਚਾਲ ਸੱਚੀ ਅਪ ਨਿਰਮਲ, ਨਾਮ ਸੱਚਾ ਮਨ ਪਾਇਆ, ਨਾਨਕ ਭਗਤ ਸੋਹੈ ਦਰ ਸਾਚੈ, ਜਿਨੀ ਸੱਚੋ ਸੱਚ ਕਮਾਇਆ, ਹਰ ਭਗਤਾਂ ਕੀ ਜਾਤ ਪਤ ਹੈ, ਭਗਤ ਹਰ ਕਹਿ ਨਾਮ ਸਮਾਣੇ ਰਾਮ, ਹਰ ਭਗਤ ਕਰਹਿ ਵਿਚੋ ਆਪ ਗਵਾਵੈ, ਜਿਨ ਗੁਣ ਅਵਗਣ ਪਛਾਣੇ ਰਾਮ, ਗੁਣ ਅਵਗਣ ਪਛਾਣੈ ਹਰ ਨਾਮ ਵਖਾਣੈ, ਪੈ ਭਗਤ ਮੀਠੀ ਲਾਗੀ, ਅਨ ਦਿਨ ਭਗਤ ਕਰਹਿ ਦਿਨ ਰਾਤੀ, ਘਰ ਹੀ ਮਹਿ ਬੈਰਾਗੀ, ਭਗਤੀ ਰਾਤੇ ਸਦਾ ਮਨ ਨਿਰਮਲ, ਹਰ ਜੀਉ ਵੇਖਹਿ ਸਦਾ ਨਾਲੇ, ਨਾਨਕ ਸੇ ਭਗਤ ਹਰ ਕਹਿ ਦਰ ਸਾਚੇ, ਅਨ ਦਿਨ ਨਾਮ ਸੰਭਾਲੇ, ਮਨ ਮੁਖ ਭਗਤ ਕਰਹਿ ਬਿਨ ਸਤਿਗੁਰ, ਬਿਨ ਸਤਿਗੁਰ ਭਗਤ ਨਾ ਹੋਈ ਰਾਮ, ਹਉ ਮੈਂ ਮਾਇਆ ਰੋਗ ਵਿਆਪੇ, ਮਰ ਜਨਮਹਿ ਦੁਖ ਹੋਈ ਰਾਮ, ਮਰ ਜਨਮਹਿ ਦੁਖ ਹੋਈ ਦੂਜੈ ਭਾਏ ਪਰਜ ਵਿਗੋਈ, ਬਿਨ ਗੁਰ ਤਤ ਨਾ ਜਾਣਿਆ, ਭਗਤ ਵਿਹੂਣਾ ਸਭ ਜਗ ਭਰਮਿਆ, ਅੰਤ ਗਿਆ ਪਛਤਾਨਿਆ, ਕੋਟ ਮਦੇ ਕਿਨੈ ਪਛਾਣਿਆ, ਹਰ ਨਾਮਾ ਸੱਚ ਸੋਈ, ਨਾਨਕ ਨਾਮ ਮਿਲੈ ਵਡਿਆਈ, ਦੂਜੈ ਭਾਏ ਪਤ ਖੋਈ, ਭਗਤਾਂ ਕਹਿ ਕਰ ਕਾਰਜ ਸਾਚਾ, ਹਰ ਗੁਣ ਸਦਾ ਵਖਾਣੇ ਰਾਮ, ਭਗਤ ਖਜਾਨਾ ਆਪੇ ਦੀਆ, ਕਾਲ ਕੰਟਕ ਮਾਰ ਸਮਾਣੇ ਰਾਮ, ਕਾਲ ਕੰਟਕ ਮਾਰ ਸਮਾਣੇ ਹਰ ਮਨ ਭਾਣੇ, ਨਾਮ ਨਿਧਾਨ ਸੱਚ ਪਾਇਆ, ਸਦਾ ਅਖੁੱਟ ਕਦੇ ਨਾਨ ਖੁੱਟੈ, ਹਰ ਦੀਆ ਸਹਿਜ ਸੁਪਾਇਆ, ਹਰ ਜਨ ਉੱਚੇ ਸਦ ਹੀ ਉੱਚੇ, ਗੁਰ ਕੈ ਸ਼ਬਦ ਸੁਹਾਇਆ, ਨਾਨਕ ਆਪੇ ਬਖਸ਼ ਮਲਾਏ, ਜੁਗ ਜੁਗ ਸੋਭਾ ਪਾਇਆ, ਸੂਹੀ ਮਹੱਲਾ ਤੀਜਾ, ਸ਼ਬਦ ਸੱਚੈ ਸੱਚ ਸੁਹਿਲਾ, ਜਿੱਤੈ ਸੱਚੇ ਕਾ ਹੋਏ ਵਿਚਾਰੋ ਰਾਮ, ਹਉ ਮੈਂ ਸਭ ਕਿਲ ਵਿਖ ਕਾਟੇ, ਸੱਚ ਰੱਖਿਆ ਉਰ ਧਾਰੇ ਰਾਮ, ਸੱਚ ਰੱਖਿਆ ਉਰ ਧਾਰੇ ਦੁੱਤਰ ਤਾਰੇ, ਫਿਰ ਭਵਜਲ ਕਰਨ ਨਾ ਹੋਈ, ਸੱਚਾ ਸਤਿਗੁਰ ਸੱਚੀ ਬਾਣੀ, ਜਿਨ ਸੱਚ ਵਿਖਾਲਿਆ ਸੋਈ, ਸਾਚੇ ਗੁਣ ਗਾਵੈ ਸੱਚ ਸਮਾਵੈ, ਸੱਚ ਵੇਖੈ ਸਭ ਸੋਈ, ਨਾਨਕ ਸਾਚਾ ਸਾਹਿਬ ਸਾਚੀ ਨਾਈ, ਸੱਚ ਨਿਸਤਾਰਾ ਹੋਈ, ਸਾਚੈ ਸਤਿਗੁਰ ਸਾਚ ਬੁਝਾਇਆ, पातर आखै सच सोई राम। सच्चा भोजन पाओ सच्चा है, सच्चै नाम सुख होई राम। सच्चै नाम सुख होई मरै ना कोई, गर्भ ना जूनी वासा। ज्योति ज्योत मलाई सच समाई, सच नाई परगासा। जिन्नी सच जाता से सच्चे होए, अन दिन सच त्याएन। नानक सच नाम जिन हिरदै वसिया, ना विछड़ दुख पाएन। सच्ची बाणी सच्चे गुण गावे, इत कर सुहला होई राम। निर्मल गुण साचे तन मन साचा, विच साचा पुरख प्रभ सोई राम। सब सच वरतै सचो बोले, जो सच करै सो होई। जह देखा तह सच पसरिया, अवर ना दूजा कोई। सच्चे उपजै सच समावै, मर जन्मै दूजा होई। नानक सब किसे आपे करता, आप करावै सोई। सच्चे भगत सो है दरबारी, सच्चो सच वखाणे राम। तट अंतरे साची बाणी, साचो आप पछाणे राम। आप पछाण है ता सच जान है, साचे सोजी होई। सच्चा शब्द सच्ची है सुभा, साचे ही सुख होई। साच रते भगत एक रंगी, दूजा रंग ना कोई। नानक जिसको मस्तक लिखिया, तिस सच प्राप्त होई। तू ही महला तीजा, जुग चारे तन जे भवै। बिन सतगुर सुहाग न होई राम। निचल राज सदा हर केरा, तिस बिन अवर ना कोई राम। किस बिन अवर ना कोई, सदा सच सोई। गुरमुख एको जानिया, धन पिर मेलावा हुआ। गुरमति मन मानिया, सतगुर मिलिया ता हर पाया। बिन हर नावे मुक्त ना होई, नानक कामण कंतै रावे। मन मानिया सुख होई, सतगुर सेव धन बालणिये। हर वार पावे है सोई राम, सदा होवे है सुहागणी। फिर मैला वेस ना होई राम, फिर मैला वेस ना होई। गुरमुख बूझे कोई, हों मैं मार पछाणिया। करनी कार कमावे, शब्द समावे, अंतर एको जानिया। गुरमुख प्रभ रावे दिन राती अपना, साची सुभा होई। नानक कामन पिर रावे अपना, राव रहे आ प्रभ सोई। गुर की कार करे धन बालड़िए, हर वर दे मलाए राम। हर कै रंग रती है कामन, मिल प्रीतम सुख पाए राम। मिल प्रीतम सुख पाए सच समाए, सच वरतै सब थाई। सच्चा शिंगार करे दिन राती, कामन सच समाई। हर सुख दाता शब्द पछाता, कामन लया कंठ लाए। नानक महली महल पछाने, गुरमति हर पाई। सा धन बाली धुर मेली, मेरे प्रभ आप मलाई राम। गुरमति घट चानन होआ, प्रभ रव रहिया सब थाई राम। प्रभ रव रहिया सब थाई, मन वसाई। पूर्व लिखिया पाया, सेज सुखाली मेरे प्रभ पाणी। सच शिंगार बनाया, कामन निर्मल हों मैं मल खोई। गुरमत सच समाई, नानक आप मलाई। करतै नाम नवै निध पाई।